भाग बारावा देवच मुक्तिदाता लूक यांना पहिला अध्याय 26 ते 38 मत्ते यांना पहिला अध्याय 18 ते 25 वचन काही दिवसनी नंतर एक तरुण पोर तिना होतो मरिया तिनाजवळ परमेश्वरना दूत वना आणि मरियानी युसुफ नावनी व्यक्तीना संग लगीन वाहना होता स्वर्गदूतनं मरियाला आखना तुझवर देवनी कृपा वहिनी सय तू एक पोऱ्याला जन्म देणार अस आणि तू त्यानं नाव येशू ठेव मरिया विचारणी हाई कशा होणार मैतर एक कुमारीस स्वर्गदूतनं उत्तर दिन पवित्र आत्मा तुनीवर येई आणि जो पवित्र देव तो तुझपै जन्म लेणार अस मरियानं योसेफ नावना व्यक्तीनं संग लगीन होणार अस स्वर्गदूतनं योसेफनं सपनमा जाईन त्याला आखना योसेफ तू मरियन संग लगन तोडाना विचार करू नको कारण तिनी पोटमा जो गर्भ स तो पवित्र आत्मपैन स ती एक पोऱ्याला जन्म देईल आणि त्यानं नाव तू येशू अशा ठेव येशू या नावना अर्थ मुक्तीदाता नंतर योसेफनं मरियाला आपली बायको म्हणे तिना स्वीकार करना